उत्पत्ती प्रकरण 47. दुष्काळी परिस्थितीत योसेफाचा राज्यकारभार. मग योसेफाने फारोकडे जाऊन त्यास सांगितले, माझा बाप व माझे भाऊ आपली शेरडे मेंढरे गुरेढोरे आणि आपले सर्वस्व घेऊन कनान देशातून निघून आले आहेत. हल्ली ते गोशेन प्रांतात आहेत. त्याने आपल्या भावांपैकी 5 जणांस फारो पुढे नेऊन उभे केले. फारोने योसेफाच्या भावास विचारिले, तुमचा धंदा काय? ते फारोला म्हणाले, आपल्या दासांचा व त्यांच्या वाडवडिलांचा धंदा मेंढरे पाळण्याचा आहे. ते फारोस आणखी म्हणाले, आम्ही या देशात काही दिवस राहावयास आलो आहो. कनान देशात भारी दुष्काळ पडल्यामुळे आपल्या दासांच्या शेरडा मेंढरास चारा नाही, तर कृपा करून आपल्या दासास गोशेन प्रांतात राहू द्यावे. फारो योसेफास म्हणाला, तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत. मिसर देश तुझ्यापुढे खुला आहे. ह्या देशातल्या उत्तम भागी आपल्या बापास व भावास वस्ती करू दे. त्यास गोशेन प्रांतात राहू दे. त्यांच्यापैकी जी कोणी हुशार माणसे तुला ठाऊक असतील त्यास माझ्या गुराख्यांचे नायक कर. योसेफाने आपला बाप याकोब यास आणून फारो पुढे हजर केले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला. फारोने याकोबास विचारिले, तुझे वय किती वर्षांचे आहे? याकोब फारोस म्हणाला, माझी जीवितयात्रा 130 वर्षांची झाली आहे. माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दुःखाचे गेले आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवितयात्रेच्या आयुष्य मर्यादेस जाऊन पोचले नाहीत. याकोब फारोस आशीर्वाद देऊन त्याच्यापुढून निघून गेला. नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागी म्हणजे रामसेस प्रांतात त्यास वतन करून दिले. योसेफाने आपला बाप आपले भाऊ आणि आपल्या बापाच्या घरची माणसे यास त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे अन्नसामग्री पुरवून त्यांचे संगोपन केले. त्यासमयी सर्व देशात अन्न राहिले नाही, कारण दुष्काळ एवढा भारी झाला की त्यामुळे मिसर देश व कनान देश हैराण झाले. मिसर देशातील व कनान देशातील लोकांनी विकत घेतलेल्या धान्याच्या मोबदल्यात जेवढा पैसा मिळाला तेवढा पैसा योसेफाने जमा केला व तो फारोच्या घरी पोचता केला. मिसर देशात व कनान देशात काही पैसा उरला नाही तेव्हा सर्व मिसरी लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, आम्हास अन्न द्या, आपल्या देखत आम्ही का उपाशी मरावे? आमचा पैसा सर्व संपला. योसेफ म्हणाला, तुमचा पैसा संपला तर तुमची गुरे द्या, म्हणजे त्यांच्या मोबदल्यात तुम्हास अन्न देईन. तेव्हा त्यांनी आपली गुरे योसेफाकडे आणली. त्यांचे घोडे शेरडे मेंढरे गुरेढोरे व गाढवे घेऊन त्यांच्या मोबदल्यात त्यास तो अन्न पुरवू लागला. त्यांची सगळी गुरे घेऊन त्याने त्यास अन्न देऊन त्यांचे पोषण केले. ते वर्ष संपले तेव्हा पुढील वर्षी ते त्याचकडे येऊन म्हणाले, आमचा सर्व पैसा संपला, हे आम्ही स्वामींपासून लपवित नाही. आमच्या गुराढोरांचे कळप स्वामींचे झाले आहेत. आता स्वामींसमोर सादर करण्यास आमची शरीरे व आमच्या जमिनी याखेरीज आमच्यापाशी काही एक राहिले नाही. आपल्या देखत आम्ही का मरावे आणि आमचा व आमच्या जमिनींचा नाश का व्हावा? आम्हाला व आमच्या जमिनी विकत घेऊन आम्हाला अन्न द्या. आम्ही व आमच्या जमिनी याजवर फारोची मालकी होवो. आम्हास बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू मरावयाचे नाही आणि आमच्या जमिनी उजाड पडावयाच्या नाहीत. याकोबाचे व्यवस्थापत्र. याप्रकारे योसेफाने मिसरातील सारी जमीन फारोच्या नावे विकत घेतली. दुष्काळ कडक पडल्यामुळे प्रत्येक मिसर्याने आपली शेते विकली. सर्व भूमी फारोची झाली. त्याने देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांस दास केले. मात्र याजकांची जमीन त्याने घेतली नाही, कारण याजकास फारोकडून नेमणूक होती आणि फारोने त्यांना दिलेल्या नेमणुकीत ते निर्वाह करीत, म्हणून त्यांनी आपली जमीन विकली नाही. मग योसेफ लोकांस म्हणाला, आज मी तुमच्या जमिनींसह तुम्हास फारोच्या नावे विकत घेतले आहे. हे बियाणे घ्या व जमिनी पेरा. तुम्ही हंगामाच्या वेळी उत्पन्नाचा 5वा हिस्सा फारोस द्यावा. बाकीचे 4 हिस्से तुमच्या मालकीचे होतील. ते शेताच्या बियाण्यासाठी आणि तुम्हास, तुमच्या घरच्यास आणि तुमच्या मुलाबाळास खाण्यासाठी ठेवा. ते म्हणाले, आपण आमचे प्राण वाचविले, स्वामींची आम्हावर कृपादृष्टी राहो, आम्ही फारोचे दास होऊन राहू. फारोस उत्पन्नाचा पाचवा हिस्सा द्यावा हा कायदा योसेफाने मिसर देशाच्या जमिनीस लावून दिला तो आजवर चालत आहे, मात्र याजकांच्या जमिनी फारोच्या झाल्या नाहीत. इस्रायल लोक मिसर देशातल्या गोशेन प्रांतात वस्ती करून राहिले. तेथे त्यांनी वतने केली, ते फलद्रूप होऊन बहुगुणित झाले. याकोब मिसर देशात 17 वर्षे जगला. याप्रमाणे याकोबाचे सगळे वय 147 वर्षांचे झाले. इस्रायलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ यास बोलावून आणून म्हटले, तुझी मजवर कृपादृष्टी असेल तर मजशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस अशी शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून व्हा. मी आपल्या वाडवडिलांबरोबर निद्रा घेण्यास गेलो, म्हणजे मला मिसर देशाबाहेर घेऊन जा आणि माझ्या वाडवडिलांच्या कब्रस्तानात ठेव. तो म्हणाला, आपल्या सांगण्याप्रमाणे मी करीन. तो म्हणाला, मजपाशी शपथ व्हा. तेव्हा त्याने शपथ वाहिली आणि इस्रायलाने पलंगाच्या उशावर आपले शरीर लवून नमन केले.